आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 1 डिसेंबर पासून सुरू होणार. पुणे जमीन घोटाळ्यात दोषीला सोडलं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर अशा व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. 19 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथं आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणातील कराराची नोंदणी पूर्ण झाली आहे, मात्र पैशांचा व्यवहार प्रलंबित आहे. आता दोन्ही पक्षांनी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे, मात्र या प्रक्रियेनं दाखल केलेला फौजदारी खटला बंद होणार नाही असं फडणवीस म्हणाले.
पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही. त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल. यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे, त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोणकोण याच्यामध्ये आहे, या संदर्भात ही सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाईही केली जाईल.
प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारवर टीका करत राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका तातडीनं प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. सरकारचे दररोज नवे घोटाळे उघड होत असल्याचा आरोप त्यांनी मुंबईमध्ये टिळक भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केला. मुंबई पुण्यासह कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावानं बळकावली जात आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करत त्यांनी FIR आणि कारवाईची मागणी केली. येत्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर संपूर्ण दिवस चर्चा व्हावी अशीही त्यांनी मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जसजसं राजस्व संकलन वाढेल तसतसा लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी NADTच्या स्थापना दिवस प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी NADTचे महासंचालक SK मॅथ्यू आणि आयकर लवाद प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग उपस्थित होते. गडकरी यांनी अधिकाऱ्यांमधील समन्वय संवाद आणि निर्णय क्षमतेचं महत्व अधोरेखित केलं. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्व आणि सहकार्य या भूमिका महत्वाच्या असल्याचं सांगताना गडकरी म्हणाले की
परफेक्शन इज अ इम्पॉसिबल, नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट इज परफेक्ट. उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी, यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. और इसलिए हम लोग सब अपूर्णांक है, हमारे बीच में कोई पूर्णांक नहीं है. और इसलिए नॉलेज इम्पॉर्टेंट है, पर नॉलेज कितना भी होने के बाद आपके टीम के साथ आपके सहयोगी के साथ अगर आपका कोऑपरेशन नहीं है, कोऑर्डिनेशन नहीं है, कम्युनिकेशन नहीं है, तो एज ए लीडर आप काम नहीं कर सकते.
प्रशिक्षणात अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करावा तसंच कार्याचंही मूल्यमापन आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी गडकरी यांनी अकादमीच्या अकादमी स्पंदन या हिंदी पत्रिकेचं आणि इंग्रजी न्यूज लेटरचं प्रकाशन केलं. कार्यक्रमात वरिष्ठ आयकर अधिकारी, अकादमीचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगानं 20 वरून 40 वर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत केली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी विनियमन आणि निवडणूक चिन्ह आदेश 2025 मधील परिच्छेद 26 नुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरिता राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रोबी हॉस्पिटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोली सारख्या भागात देखील आरोग्य सेवा पोहोचत आहेत असं जिल्ह्याचं चित्र बदलत आहेत असं ते म्हणाले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 1,22,233 अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली. यापैकी 95,500 अर्ज प्रत्यक्ष तर 26,733 ऑनलाईन आले आहेत. दावे आणि हरकती 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान स्वीकारल्या जातील तर अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. पात्र पदवीधरांनी mahaelection.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बुद्धिबळपटू राहुल VS याला भारताचा 91 ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे. 6वी आसियन वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे. आठवड्यापूर्वीच चेन्नईमधला इलमपथी AR भारताचा 90वा ग्रँडमास्टर बनला तर त्याआधी S रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला. बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला त्यामुळे भारतानं ही मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:15 ब्रिस्बेनमध्ये हा सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या एकही गडी न गमावता 52 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 29 धावांवर आणि अभिषेक शर्मा 23 धावांवर खेळत होते. या विजयासह भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिका न गमावण्याची आपली 17 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी AI आधारित व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक 7821922775 कार्यान्वित करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था एका क्लिकवर उपलब्ध करून देणं हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून भाषणी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं टाईप करणं शक्य नसलेल्या व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासात तक्रारीची दखल घेणं बंधनकारक असणार आहे असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान अमरावतीमध्ये 13.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं तर नागपुरात आज किमान तापमान 16 अंश सेल्सिअस आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होत आहे. आगामी काही दिवस हवामान शुष्क राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार. पुणे जमीन घोटाळ्यात दोषीला सोडलं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही तर अशा व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी. आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचं आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.